लांबकाका सोसायटी सोडून गेले का?
लांबकाका कोण आहे?
आमच्या लहानपणी बाळात
आता तुमची परंपरा कायम राहील.